सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे तृतीयं श्लोकं पश्यामः। मन्दः कवियशः प्रार्थी गमिष्यामुपहास्यतां, प्रांशुलभ्ये फले लोभादुद्बाहुरिव वामनः। इदानीं पदशः अर्थं पश्यामः। मन्दः इत्युक्ते मूढः, कवियशः प्रार्थी कवीनां यशः, कवियशः काव्यनिर्माणेन जातं, तत् प्रार्थनाशीलः। कवियशः प्रार्थी इत्युक्ते गमिष्यामि इत्युक्ते प्राप्स्यामि, प्रांशुलभ्ये उन्नतपुरुषेण लभ्ये प्राप्ये, फले प्रांशुलभ्ये फले इत्युक्ते उन्नतपुरुषेण लभ्ये फलविषये, लोभात् उद्बाहुः फलप्राप्ति इच्छया उपरिकृतबाहुः, वामनः इत्युक्ते कुब्जः, उपहास्यताम् उपहास्य विषयतां, गमिष्यामि प्राप्स्यामि। अत्र कालिदासः वदति, अहं मन्दः, अहं मूढः अस्मि, चेदपि कवियशः प्रार्थी अस्मि। प्रांशुलभ्ये फले मोहादुद्बाहुः वामनः इव उपहास्यतां गमिष्यामि इति। अहम् उपहास्यतां गमिष्यामि किमर्थम् इत्युक्ते, अहं मन्दः अस्मि चेदपि कवियशः प्रार्थी अस्मि। कथम् इत्युक्ते, यथा प्रांशुलभ्ये फले उद्बाहुः वामनः प्रयत्नं करोति तदा जनाः उपहास्यं कुर्वन्ति, तथा अहमपि उपहास्यं गमिष्यामि इति अत्र कालिदासः वदति। ಈ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಒಮ್ಮೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಕಾಳಿದಾಸ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಒಬ್ಬ ಮೂಢ, ಮಂದಮತಿ, ವಾಲ್ಮೀಕಿ ಮುಂತಾದ ಕವಿಗಳಿಗೆ ಏನು ಕೀರ್ತಿ ಬಂದಿದೆ ಆ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು ಎತ್ತರವಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿರುವ ಕೇವಲ ಬಹಳ ಎತ್ತರದ ವ್ಯಕ್ತಿ ಕೈಚಾಚಿದಾಗ ಮಾತ್ರ ಸಿಗುವಂತಹ ಒಂದು ಹಣ್ಣನ್ನು ಒಬ್ಬ ಕುಳ್ಳ ನಾನು ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಜನ ಹೇಗೆ ಅಪಹಾಸ್ಯಕ್ಕೆ ಈಡಾಗುತ್ತಾನೆಯೋ ವಾಮನ, ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಕೂಡ ಅಪಹಾಸ್ಯಕ್ಕೆ ಈಡಾಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈಡಾಗ್ತೀನಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕಾಳಿದಾಸ ಹೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕಾಳಿದಾಸ ಮಂದನೂ ಅಲ್ಲ, ಮೂಢನೂ ಅಲ್ಲ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನೀತ ಸ್ವಭಾವದಿಂದ, ಒಂದು ರಘುವಂಶದ ಮೇಲಿನ ಒಂದು ಅತಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವಂಶ, ಅತ್ಯಂತ ಪ್ರಖ್ಯಾತವಾದ ವಂಶ, ಬಹಳ ಉನ್ನತ ರಾಜರು ಇರುವ ವಂಶ ಅನ್ನೋದನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆಯಾ ಇಲ್ವಾ, ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವನು ಹೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಅದು ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡದು, ನಾನು ಇಷ್ಟು ಸಣ್ಣವನು ಅಂತ ಅಷ್ಟೇ. ಇದು ರಘುವಂಶ ಮಹಾಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸರ್ಗದ ಮೂರನೇ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯ. ಪುನಃ ಸರ್ವೇಭ್ಯ ಮಮ ನಮಸ್ಕಾರ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.